नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। पश्चिम आशियातल्या संघर्षग्रस्त भागात अडकलेल्या राज्यातल्या 164 जणांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 विमानांची व्यवस्था केली आहे। कोल्हापूरचे 23 पर्यटक दुबईहून इतिहाद कंपनीच्या विमानानं मुंबईत परतले आहेत। दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमच्या समन्वयानं राज्य सरकारनं 9715036543557 हा आपत्कालीन व्हॉट्सअप मदत क्रमांक जारी केला आहे। बळकट अर्थव्यवस्थेमुळे भारत हा जगासाठी आशेचा किरण बनला आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। अर्थसंकल्पानंतरच्या वेबिनारमध्ये शाश्वत आणि सशक्त आर्थिक प्रगती या विषयावर ते दूरस्थ पद्धतीनं बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी उद्योजकांना गुंतवणूक करण्याचं तसंच तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचं आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपनं 6 राज्यातल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। नवे पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांना बिहारमधून उमेदवारी दिली आहे। राज्यात आज सर्वत्र धुळवड उत्साहानं साजरी होत आहे। होळीच्या नावाखाली दारू विक्री, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। घाटकोपरच्या राजावाडी गार्डनमध्ये महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या फुलांची होळी कार्यक्रमात महापौर रितू तावडे सहभागी झाल्या होत्या। बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या सांगवी इथं एका बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ सुमारे 250 ब्रिटिशकालीन चांदीची नाणी मिळाली आहेत। ही नाणी शुद्ध चांदीची असून त्याचं वजन 4 ते 5 किलो भरल्याची माहिती आष्टीच्या तहसीलदारांनी दिली आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।